इंजिनियर डॉक्टर झालेल्या मुलाचं स्वप्न असं असतं की क्लास 1 ची नोकरी आपल्याला मिळेल, पण नेमकं अप्लाय करावा लागतो क्लास 4 साठी. वाईट त्यात काहीच नाहीये, पण का होत आहे असं आणि नेमक्या काय अपेक्षा आहेत मुलांच्या? सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्यासोबत आहे. या गोष्टी अशा का घडतायत? एम्प्लॉईज जे आहेत तुमचा एक्सपिरियन्स बघतात, डिग्री बघतात, आणि मुलं काय करतात नेमकं? प्रायव्हेट चांगलं आहे तिकडे जातात की मग सरकारी नोकरीच्या मागे जातात? आपल्या नांदेडकरांचं काय म्हणणं आहे?
मी बालाजी बोलतोय. आजचा प्रश्न खरंच खूप भारी आहे आमच्या सगळ्या यंगस्टरला आणि आमच्या मुला मुलींच्या मनातला प्रश्न आहे. आणि जसं की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, गव्हर्नमेंट जॉब ऑफकोर्स सगळ्यात भारी असतो, पण प्रायव्हेट जॉबही त्याच्यापेक्षाही भारी असतात मला असं वाटतं. कारण पहिल्यांदा एकतर गव्हर्नमेंटची तयारी करून करून किती मुलांचे केस अक्षरशः पांढरे झालेले असतात, पण त्यांनी काही लागत वगैरे तर दूरचीच गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते तयारी करतात पण सरकार किंवा जे काही गव्हर्नमेंट आहेत ते नोकरी काढतच नाहीत. काढले तर 100% जे लोक असतात त्याच्यापैकी फक्त 5 सिलेक्शन होतं. आणि 95% काय करतात तर नुसती तयारी तयारी तयारी. एक तर आई वडिलांनाही फजिती मध्ये टाकतात आणि स्वतःही ते फजितीत राहतात.
अगदी बरोबर.
आणि दुसरी गोष्ट, प्रायव्हेट मध्ये जॉब तर करावाच लागतो, कुठेही करायचाच असतो, पण सेल्फ जे कॉन्फिडन्स असतो, सेल्फ जे म्हणजे स्वाभिमान जे असतो ना, ते एवढं असं शिकून एवढं एज्युकेशन घेऊन जर आपण कुठली अशी नोकरी फक्त पैशासाठी, मला तर ती बिलकुल करायची नाही. मी साधा आहे ना, एकदम भाजीपाला जरी विकून जरी काही केलं ना, ते पण मला आवडेल.
खरंच, म्हणजे कुठलीही नोकरी कुठलंही काम कमी जास्त नसतं, पण नेमकं तुमच्या शिक्षणावरती जर का बेस तुम्हाला मिळालं नाही ना जॉब, तर मग थोडस अपेक्षा भंग झाल्यासारखं होतं. याबद्दल तुमचं मत काय मला नक्की सांगा. 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक सोबत गप्पा सुरू आहेत तुमच्या MH 935 मध्ये. स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो.